विविध भारती पुणे, माधुरी कुलकर्णी सादर करत आहे पुणे वृत्तांत. राज्यातल्या शेतकऱ्यांना जमीन मालकीचा पुरावा आणि ओळख क्रमांक देण्यासाठी अॅग्रीस्टॅक योजना राबवण्यात येत असून या योजनेत आतापर्यंत 91 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ देताना ओळख क्रमांक बंधनकारक केलं असून राज्यातील 75% लाभार्थ्यांना ओळख क्रमांक देण्यात आला आहे अशी माहिती पुणे अभिलेख संचालक डॉ सुहास दिवसे यांनी दिली. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 4,99,204 शेतकऱ्यांना ओळख क्रमांक दिले आहेत. पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात झालेल्या गर्भवती मृत्यू प्रकरणात ससूनच्या 6 वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीकडून ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता एकनाथ पवार यांना अहवाल सादर करण्यात आला असून पवार आज सरकारला हा अहवाल पाठवणार आहेत. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणातील सर्व बाबी या तज्ज्ञांकडून तपासल्या गेल्या आहेत. मृत्यूची जबाबदारी नेमकी कोणाची यावर चर्चा करत समितीच्या निष्कर्षाचा अहवाल अलंकार पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आला आहे. आता या प्रकरणी पुढील कारवाईची नेमकी दिशा ठरणार आहे. भारत उझबेकिस्तान लष्करातील संयुक्त सराव हा दोन्ही देशात विश्वास आणि सहकार्य निर्माण करण्यासाठी महत्वाचा आहे असं प्रतिपादन ब्रिगेडियर एस तलुजा यांनी केलं. दोन्ही देशांच्या दस्तलीख हा संयुक्त सराव आजपासून पुण्यात सुरू झाला त्यावेळी ते बोलत होते. 28 एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या सरावात दोन्ही देशांचे प्रत्येकी 60 जवान सहभागी झाले असून लष्कर आणि हवाई दलाचा यात सहभाग आहे. उझबेकिस्तानच्या लष्करी तुकडीचे प्रमुख कर्नल जाबोराव थोईर इर्गासोविच यावेळी उपस्थित होते. पुणे महापालिकेतर्फे विविध ठिकाणी 1,565 सुरक्षा रक्षक नेमण्यात येणार असून त्यासाठी 139 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी आज पत्रकारांना ही माहिती दिली. शहरातल्या महापालिकेच्या इमारती, रुग्णालयं, उद्यानं, कार्यालयं, नाट्यगृह, शाळा, स्मशानभूमी यासह वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये सुरक्षा रक्षक नेमले जातात. पुणे महापालिकेच्या हद्दीत असलेल्या डोंगरमाथा, डोंगर उतार तसंच जैववैविध्य उद्यान अर्थात बीडीपी या आरक्षणांमध्ये बांधकाम करण्यासाठी परवानगी देता येईल का यासाठी नियमावली तयार करण्यासाठी राज्य सरकारनं अभ्यासगट स्थापन केला आहे. या निर्णयाला पर्यावरणवाद्यांनी विरोध केला असून या समितीत तज्ज्ञांना स्थान का नाही असा प्रश्न उपस्थित केला आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेनं तसंच राज्य सरकारनं यापूर्वीच बीडीपीमध्ये बांधकाम करता येणार नसल्याचं जाहीर केलं आहे. अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे प्रकाशकांसाठी असलेल्या उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावर्षी 96 प्रकाशकांची 630 पुस्तकं प्रकाशक संघाला प्राप्त झाली होती. त्यातून पुरस्कारासाठी पुस्तकांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये विविध विभागात पुण्यातल्या रोहन प्रकाशन, राजहंस, दिलीप राज, मिहाना पब्लिकेशन्स, न्यू इरा पब्लिशिंग हाऊस, सकाळ मीडिया प्रायव्हेट लिमिटेड, बुकगंगा पब्लिकेशन, सुरेश एजन्सी, संवेदना प्रकाशन आदी प्रकाशन संस्थांचा समावेश आहे. शालेय नेतृत्व अधिक सक्षम करण्याच्या दिशेनं एक महत्वपूर्ण पाऊल टाकत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 11 मास्टर ट्रेनर्सनी 4 दिवसीय राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यशाळेत सहभाग घेतला. ही कार्यशाळा मध्यप्रदेशमधल्या होशंगाबादमध्ये पार पडली. या प्रशिक्षणात देशातून 40 प्रतिनिधी सहभागी झाले होते. दिल्लीतल्या निवृत्त मुख्याध्यापकांनी उपस्थितांना सुलभ शिक्षण कौशल्य, परस्पर संवाद आणि सातत्यपूर्ण सहकार्य या विषयावर मार्गदर्शन केलं. लोणी काळभोरमध्ये झालेल्या खुल्या गटाच्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत पुण्याचा पैलवान शिवराज राक्षे हरियाणाच्या शांतीकुमार याला चीत पट करत विजेता ठरला. विविध वयोगटाच्या आणि वजनी गटाच्या 61 लढती या आखाड्यात चितपट झाल्या. या स्पर्धेत महाराष्ट्र केसरी, उपमहाराष्ट्र केसरी, अर्जुन पुरस्कार विजेते मल्ल सहभागी झाले होते. पुणे जिल्हा बिलियर्ड्स आणि स्नूकर संघटना यांच्या मान्यतेनं सुरू असलेल्या द क्यू कल्चर करंडक अजिंक्यपद स्पर्धेत शिवम अरोरानं अजिंक्यपद पटकावलं. अंतिम फेरीत त्यानं तन्मय जातकरचा 10-7 असा संघर्षपूर्ण पराभव करून हे विजेतेपद मिळवलं. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 41 अंश तर किमान तापमान 19.3 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. उद्याही तापमानात फारसा बदल संभवत नसून पुढील 2 ते 3 दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.